नमस्कार, मी राजेश इंडिया, एक एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
सर नमस्कार. रात्री एटीएम वरून ट्रान्झॅक्शन केलं होतं आणि एटीएम मधून पैसे बाहेर नाही आले, माझ्या अकाउंट वरून पैसे कटलेत.
मला समजत नाही, हे तुमच्यासाठी फ्रस्ट्रेटिंग आहे. कृपया मला तुमची ट्रान्झॅक्शन डेट आणि एटीएम आयडी सांगा, जेणेकरून मी तुमची तक्रार नोंदवू शकेन.